जातीयतेच्या अंधकारात पिचलेला समाज, जणू आंधळा, मुका आणि बहिरा. गावकुसा बाहेर असलेला, वणवण भटकणारा. जगात अनेकदा क्रांती झाली, अनेक संग्राम झाले, पण पाण्यासाठी झालेला एकमेव संग्राम म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी केलेला 20 मार्च 1927 महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह. त्या सत्याग्रहाच्या आठवणी आजही मनात दाटून येतात आणि मनाला स्फूर्ती देऊन जातात.
तू पेटविले 14 तळ्याचे साड माळ राणी, तू पेटविले 14 तळ्याचे पाणी, फुलविला मळाया ओ साड माळ राणी, तू पेटविले. असुनी अंधची होतो, तोंड असुनी मुका, हात पायही असुनी होता, जन्मची माझा फुका, दगडा नाही केले बोलते, दगडा नाही केले बोलते, ज्ञानामृत पाजुनी फुलविला मळाया ओ साड माळ राणी, फुलविला मळाया ओ साड माळ राणी,
तू पेटविले.
निसर्ग निर्मित पाण्यासाठी तू दिदला से लढा, समतेचा अन मानवतेचा दिला आम्हाला धडा, विषमतेचा कलंक पुसला, विषमतेचा कलंक पुसला, मार्ग नवादाऊनी फुलविला मळाया ओ साड माळ राणी, फुलविला मळाया ओ साड माळ राणी,
तू पेटविले.
चातुर्वर्णाच्या श्रृंखलांची अशी ती जातीयता, नष्ट केली पेटवुनी ती मनुस्मृतीची चिता, भास्करा सही सदैव राहील, भास्करा सही सदैव राहील, जाणीव पुढल्या दिनी फुलविला मळाया ओ साड माळ राणी, फुलविला मळाया ओ साड माळ राणी, तू पेटविले चवदार तळ्याचे पाणी फुलविला मळाया ओ साड माळ राणी तू पेटविले चवदार तळ्याचे पाणी फुलविला मळाया ओ साड माळ